हॅलो 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 येस, आमच्या या बाजाराच्या आमच्या गोष्टींच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या लिस्नर्सचं सगळ्या व्ह्युअर्सचं खूप खूप स्वागत आहे. आणि मयुरेश, तुझंही पॉडकास्टच्या पहिलाच एपिसोड तुझा, सो
थँक्स.
येस, वेलकम टू द पॉडकास्ट. आणि आय होप तुम्ही ह्या नवीन व्हिडिओ फॉर्मॅटचा पॉडकास्टसोबत आमची वेबसाईट आम्ही इंस्टाग्रामवरती बाजाराच्या गोष्टी ह्याच्या अंडर काही बुक कोट्स आणि त्याचे एक्सप्लेनेशनही सध्या पब्लिश करतो आहे, जे खूपच इन्साईटफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह असतील, मजेशीर पद्धतीने पोस्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. तर तुम्ही तेही बघितले असतील, नसतील बघितलं तर डू चेकआउट आर पेज अँड आर वेबसाईट. ओके, सो विदाउट फर्दर अडू आपण पॉडकास्टच्या ह्या पुढच्या एपिसोडला सुरुवात करूया. आणि मयुरेश, काय डिस्कस करायचं आहे आज आपल्याला?
मला बेसिकली डिव्हिडंड ह्या कन्सेप्ट बाबत खूप जास्त एक्साइटमेंट आहे.
एक्साइटमेंट?
येस, एक्साइटमेंट. कारण मी बघायला गेलं तर पूर्णपणे नवखा आहे शेअर मार्केटसाठी.
ओके, सेम इयर बाय द वे.
कोणताही माणूस शेअर मार्केटमध्ये घुसतो प्रॉफिट मोटिव्ह घेऊन.
बरोबर.
मला जास्तीत जास्त प्रॉफिट कमीत कमी पैसे खर्च करून कसा मिळवतोय.
बरोबर.
मग असं वाचता वाचता जेव्हा मी मास्टर्सला होतो तेव्हा आम्हाला फायनान्शियल इकॉनॉमिक सब्जेक्ट होता, त्यात शेअर मार्केटचं थोडंफार नॉलेज दिलं पण होतं फॅकल्टीज कडून. पण तेव्हा डिव्हिडंड हा शब्द फार जास्त प्रमाणात घेतला जायचा, म्हणजे डिव्हिडंड डिव्हिडंड डिव्हिडंड. मला कळत नव्हतं की बेसिकली हे डिव्हिडंड म्हणजे नेमकं काय. मग तो डिव्हिडंड त्याचा अर्थ काय होतो याच्याबद्दल मला तुला आता विचारायचं. पहिलाच प्रश्न काय आहे, काय नेमकं डिव्हिडंड म्हणजे काय.
ओके, सो जोक्स अपार्ट आपण समजून घेऊया मुद्दा नक्की काय आहे. तर डिव्हिडंड हा प्रॉफिट मधला तो हिस्सा जो कंपनीच्या मालकांना परत दिला जातो. म्हणजे आता कंपनी काम करते, कंपनीमधले एम्प्लॉईज काम करतात, त्याचं काहीतरी प्रोडक्ट सेल केलं जातं किंवा सर्व्हिस डिलिव्हर केली जाते आणि त्यातनं रेव्हेन्यू जनरेट होतो. त्यातनं सगळे खर्च वगळले जातात, त्याच एम्प्लॉईजचा पगार असेल, टॅक्सेस असतील, रॉ मटेरियलची कॉस्ट असेल, असं करून एक निव्वळ प्रॉफिट हातामध्ये उरतं, ज्याला बॉटम लाईन असं म्हणतात. कारण त्या अकाउंटन्सीमध्ये पहिला खर्च आणि मग सॉरी पहिलं सेल्स म्हणजे आलेला इन्कम, सगळे खर्च आणि मग खाली बॉटम लाईनला प्रॉफिट होतं. हे प्रॉफिट कोणाचं असतं? शेअर होल्डर्स. शेअर होल्डर्सच्या मालकी म्हणजे कंपनीच्या मालकांचा तो हिस्सा आहे ना. बरोबर. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आपण शिकलो होतो, त्याच्यात एंटरप्रेन्युअर्सचं इन्कम काय असतं?
प्रॉफिट.
प्रॉफिट. सो आता हा प्रॉफिट कंपनीचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कधी कधी ठरवतात की आपल्याला बाबा कोविड सारखी सिच्युएशन आली तर थोडेसे रिझर्व ठेवावे, किंवा नवीन काहीतरी एक्सपान्शन प्लान आहे तर कॅपेक्स कॅपिटल एक्सपेंडिचरवरती खर्च करावा, किंवा सेव्हिंग्स करून ठेवावं. मॉर्गन हाऊसर म्हणाल तसा, यू डोंट नीड अ स्पेसिफिक रिझन टू सेव्ह, काही अशा पद्धतीने. आणि मग उरलेली काही रक्कम जर अशा पद्धतीने काही कॅपिटल एक्सपेंडिचर नाही आहे, पुढे काही डेट रिपेमेंट नाही आहे, एक्सपान्शन प्लॅन नाही आहे काही, तर ते हिस्सेदार जे आहेत, शेअर होल्डर्स जे आहेत, त्यांना इक्वली वाटलं जातं. कारण शेअर होल्डर्सचा हिस्सा, शेअर होल्डर्सची मालकी ही ऑब्व्हियसली इक्वली असते. तर पर शेअर मागे तो हिस्सा दिला जातो आणि हे जो प्रॉफिटमधला हिस्सा आपल्याला मिळतो, मी जर शेअर होल्डर असेल, मला जर काही हिस्सा मिळाला, तर त्या पैशाला डिव्हिडंड असं म्हणतात.
पर मग हे डिव्हिडंड अप्लाय कसं होतं? म्हणजे मी जर का शेअर होल्डर आहे तर मला हे डिव्हिडंड येतं कसं? मला येतं जसं तू म्हटलं की शेअर होल्डर नाही येतं,
राईट?
ते अप्लाय म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन फॉर्मॅट काय?
ओके, सो पहिली एक तर गोष्ट आधी कंपनीला प्रॉफिट व्हावं लागेल, कारण कंपनी हा नियम आहे, फक्त प्रॉफिटमधनच डिव्हिडंड डिक्लेअर केला जाऊ शकतो, इतर कोणत्याही मार्गाने नाही. त्यासोबत दुसरा भाग असा आहे की बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी ठरवावं लागतं की आपल्याला प्रॉफिट डिक्लेअर करायचं, सॉरी डिव्हिडंड डिक्लेअर करायचं.
ओके,
हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. कुठलाही शेअर होल्डर त्यांच्यावरती जबरदस्ती किंवा असं काही रिक्वेस्ट नाही करू शकत की मला डिव्हिडंड द्या. ओके, आणि मग बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ठरवतात, त्यांचं गणित असतं ना सगळं, पुढच्या वर्षांमध्ये किती खर्च येणार आहे आणि काय आपल्याकडे पैसे शिल्लक राहत आहेत, सो हे बघून ते ठरवतात. आणि मग त्यांच्याकडे यादी आहे की कोणकोण शेअर होल्डर्स आहेत, कोणाकडे काय होल्डिंग किती कालावधीसाठी शिल्लक आहे, तर त्याच्या बेसिसवरती आता एक पर्सेंटेज ठरवलं जातं की प्रॉफिट म्हणजे डिव्हिडंड हा 40% डिक्लेअर केला जाईल, 70% डिक्लेअर केला जाईल. तर तो 70% काय असतो, प्रत्येक शेअरची एक फेस व्हॅल्यू असते जी बऱ्याचदा 10 रुपये असते. ओके, फेस व्हॅल्यू तुम्ही मनी कंट्रोल किंवा कुठल्याही वेबसाईटवरती गेल्यानंतर दिसत असेल तुम्हाला. तर 70% डिक्लेअर केली म्हणजे 7 रुपये डिव्हिडंड डिक्लेअर केला.
अच्छा,
जर फेस व्हॅल्यू 5 रुपये आहे आणि डिव्हिडंड 15 रुपये डिक्लेअर केला असेल तर 300% डिव्हिडंड डिक्लेअर केला.
बरोबर,
असंही म्हटलं जातं. आणि मग ते ज्या ज्या अकाउंटला, म्हणजे जो कोणी शेअर होल्डर आहे त्याच्या डायरेक्ट बँक अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर होतात.
अच्छा,
आणि हा डिव्हिडंड दर 3 महिन्यांनंतर दिला जाऊ शकतो, क्वार्टरली रिझल्ट अनाऊन्स होतील तसे, किंवा अॅन्युअल डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड ज्याला म्हणतात. आता मार्च क्वार्टर संपला ना, मोस्ट रिसेंट क्वार्टर 31 मार्चचा संपला, तर तेव्हा फायनल डिव्हिडंड देऊ बाबा. हा ठीक आहे, सगळी शिल्लक आमच्याकडे ही एक्स्ट्रा शिल्लक आहे तेही पण आपण डिव्हिडंड म्हणून देऊया, असं हे केलं जातं.
सो इयर एंडला पण देऊ शकला जाऊ शकतो,
क्वार्टरला पण दिला जाऊ शकतो, हाफ इयरली पण देऊ शकतात.
अच्छा,
प्रॉफिट झालं तर.
पण मग आता आपण मुद्दा काढला कंपन्यांचा, तर अशा कुठल्या कंपन्या आहेत ज्या, म्हणजे सामान्यतः बघायला गेलं तर अशा कुठल्या कंपन्या जास्तीत जास्त डिव्हिडंड देतात किंवा आहे इंडस्ट्री आहे,
यादी करायला लागेल. हिंदुस्थान युनिलिव्हर एक आहे, ITC आहे,
ओके,
कोल इंडिया आहे. म्हणजे बेसिकली आता LIC डिव्हिडंड डिक्लेअर करणार असं एक चर्चा आहे बाजारात. म्हणजे त्याचा अर्थ काय, तर बाबा जे शेअर होल्डर्स आहेत, मूळ शेअर होल्डर्स, आता गव्हर्नमेंट बेसिक, गव्हर्नमेंट हा कोल इंडियाचा शेअर होल्डर आहे, म्हणजे मालक आहे, तर गव्हर्नमेंटला पैसे हवेत, मग ते कोल इंडियाकडनं डिव्हिडंड घेतात.
बरोबर,
किंवा SBI कडनं डिव्हिडंड डिक्लेअर केला जातो. आता हिंदुस्थान युनिलिव्हर अत्यंत जुनी कंपनी, ओके, त्यांचं अख्ख्या भारतभर जाळं पसरलेलं आहे आणि प्रॉडक्ट व्यवस्थित, म्हणजे खपत आहे.
बरोबर,
सो आता त्यांना एक्सपान्शन किंवा असा काही प्लॅन नाही, व्यवस्थित ते हजारो कोटींचं प्रॉफिट मिळत आहे, सो त्यांच्याकडनं रेग्युलरली डिव्हिडंड दिला जातो. ज्या कंपनीला पुन्हा एकदा तेच एक्सपान्शन नाही आहे, एक्सपान्शन करून झालेलं आहे, कर्ज फेडून झालेली आहे, सगळं बाबा सुखवस्तू कुटुंबातली जी कंपनी आहे अंबानींची, अशा कंपन्या डिव्हिडंड डिक्लेअर करतात. ओके,
पण मग आता या कंपन्यांचा विषय काढला, तू म्हटला की कंपन्या ज्यांना एक्सपान्शनची गरज नाहीये अजून, त्या शक्यतो जास्तीत जास्त डिव्हिडंड देतात असं आपण म्हणून चालू. पण मग का बरं डिव्हिडंड दिलाच का पाहिजे त्यांनी, म्हणजे का देतात ते डिव्हिडंड,
नाही तर करणार काय त्या पैशाचं,
ते पुढच्या एक्सपान्शन साठी किंवा एक्सपान्शन पेक्षाही जास्तीत जास्त, म्हणजे त्यांना जे काही करता येईल त्याच्यातून, स्वतःच्या एम्प्लॉईज मध्ये डिस्ट्रीब्युट करता येईल तो फंड, एवढं सगळं करता येईल. शेअर होल्डर्सचाच का बरं प्रॉफिट, किंवा प्रॉफिटचा मुद्दा मगाशी आपण काढला होता, शेअर होल्डर्सचा का बरं, आणि मग जर का प्रॉफिट आहे,
अरे मित्रा प्रॉफिट कोणाचा असणार,
प्रॉफिट कंपनीचा होणार ना,
कंपनी कोणाच्या मालकीची,
जे कोणी सीईओ असतील त्यांची आणि माझे शेअर होल्डर्स,
मग शेअर होल्डर्सनाच प्रॉफिट मिळाला.
पण मग मी एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचे शेअर घेतले, टाटा मोटर्स फॉर दॅट मॅटर,
चांगली काम केले,
टाटा मोटर्सचे शेअर माझ्याकडे आहे, मी टाटा मोटर्सचा शेअर होल्डर आहे, मला अजूनही, मी सध्या प्रॉफिट मध्ये आहे, अजूनपर्यंत शेअर सेल आउट नाही केले, पण मी प्रॉफिट मध्ये, मग माझा प्रॉफिट, माझा प्रॉफिट आणि डिव्हिडंड याच्यात कन्सेप्च्युअल डिफरन्स काय.
ओके, सो तुझा जो शेअर्सची किंमत जी वाढते ना, त्याला पेपर प्रॉफिट असं म्हणतात.
अच्छा,
म्हणजे ती काय एक वस्तू, म्हणजे ऍक्च्युअल काय व्हॅल्यू तयार झाली का त्याच्या, तर ती भाव वाढत गेलेला आहे, कारण डिमांड अँड सप्लायची फेज आता त्याच्यात नको पडायला. म्हणजे ते समजून घ्यायचं असेल तर आमचा कोर्स आहे वेबसाईटवरती, तुम्ही कोर्सेसचं पेज चेक करू शकता, एक अत्यंत सटल प्लग इन करून घेऊ आपण तेवढ्यात. ओके, सो पुढे होतो मी
प्रॉफिट,
कन्सेप्च्युअल
डिफरन्स बिटवीन प्रॉफिट अँड
कन्सेप्ट, ह्या प्रॉफिटच्या नादात, ऍडमिशनच्या नादात हा भाग विसरून गेलो. एनिवे, सो कमिंग बॅक टू द पॉइंट, तर तिथे काय झालंय, अनरिअलाइज्ड गेन्स आहे. शेअरची किंमत ती वाढू पण शकते, शेअरची किंमत पडू पण शकते, जशी बाजारात डिमांड अँड सप्लायची गणित आहे त्या प्रमाणावरती ते चालतं. पण हे डिव्हिडंड काय आहे, ह्या ॲक्च्युअल कंपनीला गाड्या विकाव्या लागतात, कंपनीचा सेल व्हावा लागतो, त्यातनं खर्च कमी ठेवून प्रॉफिट व्हावं लागतं, तरच तुला डिव्हिडंड मिळू शकतो. सो डिव्हिडंड हे ॲक्च्युअल अर्निंग आहे, हार्ड अर्न्ड मनी. तू जॉब करत असताना पगार जो येतो, हार्ड अर्न्ड मनी, तर तसा हा एक प्रकारचा, म्हणजे शेअर होल्डर्सचा इन्कमच आहे. ओके, शेअर्सचं जे काही प्राईस वाढते त्याला शेअर प्राइस अप्रिसिएशन असं म्हणतात.
बरोबर. ओके,
सो ते पेपर प्रॉफिट झाले.
म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की कंपन्यांनी फक्त स्वतःकडेच फायदा देण्यापेक्षा त्यांच्या शेअर होल्डर्सचाही जास्तीत जास्त विचार करून त्यांना जास्तीत जास्त डिव्हिडंड द्यावा, जास्तीत जास्त प्रॉफिट द्यावा, या मोटिव्हनी ते डिव्हिडंड जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतात, असं आपण कन्सिडर करावं का?
तू आता फारच छान एक छोटीशी गल्लत केली आहेस आणि त्याचा फार मस्त मुद्दा आलेला आहे. तुम्हाला कंपनीने स्वतःचा विचार न करता शेअर होल्डरचा विचार, शेअर होल्डरचाच विचार म्हणजेच कंपनीचा विचार नाही का, आणि कंपनीचा विचार म्हणजेच शेअर होल्डरचा विचार.
ओके,
जरी ते कायदेशीररित्या दोन वेगळ्या गोष्टी असल्या, जेव्हा कंपनी स्वतःचा विचार करेल आणि एक्सपान्शनचा विचार म्हणजे स्वतःचा विचार करेल म्हणजे डिव्हिडंड देणार नाही, तेव्हा तो फायदा कोणाचा झाला?
फक्त कंपनी, म्हणजे मालक, मालकी जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत.
असं नाही. आता उदाहरण घे, कोल इंडियाने डिव्हिडंड द्यायचा नाही ठरवलं, त्या पैशाचं त्यांना काहीतरी करावं लागेल. बरोबर. आयदर जुनी कर्ज फेडून टाकावी लागतील, नवीन कोल माईन विकत घ्यावी लागेल, रेल्वे लाईन्स डिप्लॉय करावं लागतील, किंवा भारतातलं आता सगळं बाबा काम झालेलं आहे तर त्यांना डायव्हर्सिफिकेशन काहीतरी करावं लागेल, आणि त्यातनं प्रॉफिटच होईल ना. कंपनी तर असा विचार करणार नाही, चला बाबा आपण एन जी ओ सुरू करू, CSR जो मुद्दा आहे तो बाजूला ठेवूया, पण ह्या पद्धतीने बिझनेस चालेल. आणि मग शेवटी ते प्रॉफिट कोणाचं?
ओके, अल्टिमेटली
शेअर होल्डरचाच फायदा आहे नाही का?
बरोबर.
आणि समजा ते डिव्हिडंड त्यांनी डिक्लेअर करून टाकला, नाही आम्हाला एक्सपान्शन करायचं, आम्ही नाही पुढे जाणार, तरी कोणाचा फायदा?
शेअर होल्डर.
शेअर होल्डर सर.
आता तू डिव्हिडंड डिक्लेरेशन बद्दल बोलता, असं एक्झाम्पल घे की कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केलाय, आता वाजले 3:40, मार्केट आता बंद झालेलं असतं या वेळेला.
बरोबर.
आपण अशी कल्पना करू की आता 3:15, 3:15 स्टेट बँकेने जर का डिक्लेअर केलं की आम्ही आता डिव्हिडंड देणार आहोत, 3:15 न्यूज आली आणि मी बघितली नव्हती, पण 3:16 रँडमली माझ्या मनात विचार आला SBI शेअर घेऊ. 3:15 डिव्हिडंड डिक्लेरेशन झाले, 3:16 मी SBI शेअर्स विकत घेतो, मग मला डिव्हिडंड मिळणार का?
तुला काय वाटतं?
तेच तर मला कळत नाही, मिळणार की नाही मिळणार, कारण न्यूज तर आधी आली आहे.
न्यूज तू जर डिव्हिडंडची पूर्ण वाचलीस तर तुझ्या लक्षात येईल की डिव्हिडंड हॅज बीन डिक्लेअर्ड ॲट 200%, नाही ते लगेच कळतं की ते 200% ऑफ फेस व्हॅल्यू.
ओके.
ऑन रेकॉर्ड डेट ऑफ सो अँड सो, रेकॉर्ड डेट पण त्याच्यात मेन्शन केलेली असते. सो ज्या लोकांकडे त्या दिवशी ती जी रेकॉर्ड डेट, ती तू आजचं उदाहरण घेतोस काय 4 दिवसांनंतरची किंवा जी कुठली रेकॉर्ड डेट मेंटेन त्याच्यात मेन्शन केलेली असेल, त्या रेकॉर्ड डेटला जे ओनर्स आहेत त्या सगळ्यांना डिव्हिडंड मिळतो. मग ते तू कधी घेतलेस? हां, त्या दिवशी सेटल झाले पाहिजे ना.
ओके.
31 मेचं तुम्ही रेकॉर्ड डेट दिली आणि तू 31 मेला सकाळी शेअर्स घेतलेस तर तुला डिव्हिडंड नाही मिळणार.
अच्छा.
तू 26-27 शेअर्स घेऊन ठेवलेस जे 31 तुझ्याकडे सेटल झाले, यू आर ओनर ऑफ दोज शेअर्स, तर 31 त्या रेकॉर्ड प्रमाणे हे आपलं डिव्हिडंड डिस्बर्स केला जाईल.
ओके. ओके, मग आता हे डिव्हिडंड डिक्लेरेशन नंतर झालं, मग अशी आपण परत एकदा प्रॉफिटचा मुद्दा काढला होता. आता शेअर होल्डर जो असतो तो प्रॉफिट मोटिव्हनी काम करतो. बरोबर आहे.
बरोबर.
आणि कन्सेप्च्युअली डिव्हिडंड आणि प्रॉफिट मध्ये थोडासा डिफरन्स आहे. मग आपला आयडियल इन्व्हेस्टर म्हणून प्रॉफिट मोटिव्ह असावा की डिव्हिडंड मोटिव्ह असावा, तुला काय वाटतं?
फारच अप्रतिम प्रश्न विचारला आहे, त्याबद्दल आभारी आहे. सो डिव्हिडंड हे इन्कम काय माहितीये, हे कंपनीमधला आउटफ्लो आहे, कंपनीतनं तो पैसा बाहेर निघून जातो. तुला उद्या जर डिव्हिडंड मिळाला, इमॅजिन करू तू हिंदुस्थान युनिव्हर्सचे काही 1000 शेअर होल्ड करतो, मोठी माणसं, तर 1000 शेअर
फक्त कंपनीत मोठी माणसं,
येस अरे डेफिनेटली टच होईल, तर तुझ्याकडे 1000 शेअर आहेत आणि त्या 1000 शेअरवरती आता किती डिव्हिडंड डिक्लेअर झाला आहे मला रिसेंट हिस्ट्री माहिती नाही, काय आपण 11-12 रुपये म्हणजे तुला 12,000 रुपये डिव्हिडंड मिळाला असं समज, काय करशील त्या पैशाचं?
परत इन्व्हेस्ट कर.
आय वॉजंट एक्सपेक्टिंग दॅट आन्सर. युजली
आर यू हॅपी विथ दॅट आन्सर?
अरे डेफिनेटली, सो प्राऊड.
थँक्यू.
तर काय करतील लोक त्या पैशांचं, की बाहेर जाऊन कुठेतरी पार्टी करतील. तू 12-12 इन्व्हेस्ट नाही करणार ना, 1000 रुपयाचं तरी पार्टी करशील.
पेट्रोल एकदम महाग झालंय, जाता जाता भरून टाकेन 1000 रुपयाचं पेट्रोल.
बरोबर.
नवीन घेतलीये आणि जास्त पेट्रोल लागतं त्याला. एनिवे कमिंग बॅक टू पॉइंट सॉरी,
तर पैसा हा जो बाहेर येतो ना तो वेस्ट होतो विथ रिस्पेक्ट टू कंपनीज गोल जर तू बघशील, पण डिव्हिडंड न डिक्लेअर करता कंपनीने तो पैसा आपल्याकडे ठेवला तर काय होतं, ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि सीईओ आणि जे चेअरमन वगैरे लोक आहेत ती हुशार म्हणून ती तिथे बसली, तर ते नीट विचार करून तो पैसा जो तुला द्यायचा ऐवजी त्यांनी कट स्वतःकडे ठेवला ते अशा पद्धतीने वेस्ट नाही करणार आहेत, ते मार्केटिंगसाठी स्पेंड करतील, ते नवीन फॅक्टरी अक्वायर करतील, ते कॅपेक्स करतील, ते डेट रिडक्शन करतील, सो तिथे त्या पैशाचं युटिलायझेशन हे खूप जास्त होईल दॅन तुझ्याकडे आलेले पैसे, आलं लक्षात? सो म्हणून वॉरन बफे असं म्हणतात, ऍक्च्युली वॉरन बफे म्हणतात म्हणून ते भारी नाही, ते काय म्हणतात ह्याला आपण महत्व दिलं पाहिजे, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, ते असं म्हणतात की डिव्हिडंड कंपनीने देऊ नये कारण तो पैसा वेस्ट होतो, तो जर रिइन्व्हेस्ट झाला तर तो एक्सपँड होईल, आलं लक्षात? सो माझ्या पर्सनली आय वुड सजेस्ट की तुम्ही डिव्हिडंडच्या मागे लागू नका, तुम्ही ग्रोथ स्टॉक्सच्या मागे लागा, आणि आपण शेअर्स किती, म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर सुरुवातीला शेअर्स किती घेतो, तर 50, 100, 200, 400
बरोबर
डिव्हिडंड मिळून तुम्हाला वर्षाच्या शेवटी किती मिळणार आहे, त्याच्याऐवजी शेअर प्राईस अप्रिशिएट झाली तर फारच प्रॉफिट होईल ना, सो डिव्हिडंडसाठी मागे लागणार असाल तर 50 लाखाची गुंतवणूक असली पाहिजे, 3000 शेअर्स असले पाहिजेत, म्हणजे मग त्याच्यावरती तुमचं इन्कम 2.5 लाख काय जे काय डिव्हिडंड इन्कम होईल, तर त्याला अर्थ आहे, तुमचा डिव्हिडंड इन्कम मला परवा एका कंपनीकडनं पॉलिप्लेक्स का कुठून तरी डिव्हिडंड मिळाला, 180 रुपये डिव्हिडंड मिळाला,
अच्छा
माझा तो शेअर खरेदी करताना माझं ते ब्रोकरेज होतं आणि STT आणि बाकी सगळे चार्जेस होते ते माझे 180 पेक्षा जास्त झाले, सो
4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा
राईट, तर अशा पद्धतीने वर्क होतं, म्हणजे टू आन्सर युअर क्वेश्चन डिव्हिडंडच्या मागे लागू नका,
प्रॉफिटच्या मागे जास्त लागा,
प्रॉफिटच्या मागे जास्त,
अच्छा मग आता हे डिव्हिडंड डिक्लेअर करणाऱ्या किंवा डिव्हिडंड जास्तीत जास्त देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या मागे लागावं की बाकी साध्या साध्या कंपन्यांच्या मागे लागावं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तुला काय वाटतं?
आता तोच प्रश्न झाला ना आपला,
नाही ना मागे कोणाच्या लागलं पाहिजे,
अगेन प्रॉफिट डिव्हिडंडच्या मागे नकाच जाऊ,
कोल इंडिया नंतर LIC SBI ने आता डिक्लेअर केला होता एवढ्यातल्या एवढ्या, हे जे डिव्हिडंड देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवून गुंतवणूक करावी की नवीन नवीन कंपन्यांकडे पण तेवढंच ज्या डिक्लेअर करत नाही डिव्हिडंड किंवा देत नाही, उदाहरणार्थ
म्हणजे तुझा असा प्रश्न आहे की कंपनी निवडताना डिव्हिडंड डिक्लेअर करते हा मुद्दा त्याला
कन्सिडर करावं का,
त्याला महत्व द्यावं का
इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी?
फार कमी द्यावं,
ओके,
कारण अगेन त्या डिव्हिडंड मधनं जे तुमचं इन्कम होणार आहे ते फार कमी असेल, तुमच्याकडे असतील बाबा 3 कोटी रुपये आणि 1000 शेअर्स घेणार असाल तर गो फॉर इट, तेव्हाचं इन्कम फार जास्त असेल, बट अदरवाइज मी माझ्या वयाच्या विद्यार्थ्यांना म्हणजे इन्व्हेस्टर्सना सांगेन की तुम्ही ग्रोथ स्टॉक्सकडे विचार, म्हणजे एखादी कंपनी डिव्हिडंड देते ते असं फारसं इन्कम होणार नाही आणि म्हणून त्यालाही कन्सिडर करणं बरं राहणार नाही, वेरएज तुम्ही बाबा आता प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आले, तुम्ही रिटायर झालाय आणि तुम्हाला सेफ इन्व्हेस्टमेंट करायची, मार्केटमध्ये सेफ इन्व्हेस्टमेंट काहीच नसते पण असं आपल्याला वाटतं की LIC सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, ओके आला की नाही खाली 803 पर्यंत, सो ठीक आहे, तर त्यावेळेला तुम्ही विचार करून गुंतवणूक करू शकता, बट अदरवाइज डिव्हिडंडचा विचार करू नये व्हाइल चूजिंग द स्टॉक,
मला बऱ्यापैकी आता हळूहळू गोष्टी समजत आहेत रिगार्डिंग डिव्हिडंड, जे मला एक्साइट होतं त्याची आन्सर्स पण हळूहळू मिळत आहेत, त्यामुळे मी जास्त काही ताणणार नाही, एक शेवटचा प्रश्न फक्त विचार
ना
आणि त्याच्यानंतर मला बऱ्यापैकी गोष्टी अजून क्लिअर होतील अशी पण अपेक्षा. आता मध्यंतरी मी बुल मार्केट, बेअर मार्केट, मार्केट बुल, मार्केटचा बेअर याच्याबद्दल ऐकलं, सध्याला आपला मार्केटचा बुल म्हणजे राकेश झुंझुनवाला,
बरोबर,
यांसारखे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, आता राकेश झुंझुनवाला उद्योगपती म्हणण्यापेक्षा इन्व्हेस्टर म्हणणं जास्त सोपं राहील गुंतवणूकदार, तर अशा सारखे जे मोठे मोठे गुंतवणूकदार आहेत, मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत, यांना डिव्हिडंडचा तसा काही फायदा होतो का, नॉट म्हणजे एवढा काही खूप भारी इम्पॅक्ट त्यांच्या शेअर्स वरती पडतो का डिव्हिडंडचा की नाही पडत, काय वाटत?
राकेश झुंझुनवालाची एस्टिमेटेड नेटवर्थ आहे 40,000 कोटी.
बरोबर,
समजून घ्या. सो हे बघ, पुन्हा एकदा माझा तोच प्रश्न आहे, तुम्ही मिळालेल्या डिव्हिडंडचं काय करताय? ओके, वर्सेस तुम्हाला न दिलेल्या डिव्हिडंडचं कंपनी काय करते? हे दोन प्रश्न आहेत.
बरोबर,
जर तुम्हाला मिळालेल्या डिव्हिडंडचा तुम्ही काहीतरी चांगला सदुपयोग करत असाल, तुम्ही एका दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असाल जिथनं ग्रोथ चांगली होते, तर डिव्हिडंड इज ऑलवेज गुड फॉर यू. पण तुम्ही काहीतरी कमी त्याचं युटिलायझेशन करताय, वेअर एज आणि ती कंपनी खूप एक्सपांड करते, ते पैसे तुम्हाला न देता, तर डिव्हिडंड न देणारी कंपनी कधीही चांगली. सो त्यामुळे आता राकेश झुंझुनवाला हा अत्यंत कुशाग्र इन्व्हेस्टर आहे, गुंतवणूकदार आहे, आणि त्याला उद्योगपती म्हणायला काही हरकत नाही. त्यांना उद्योगपती म्हणायला काही हरकत नाही. आकाशा एअर सारखी एक कंपनी आता म्हणजे काय म्हणूया, रांगायला लागली आहे, लवकरच उडायला लागेल. तर स्टार हेल्थ आहे किंवा नजारासारख्या कंपन्यांमध्ये ते उद्योगपती म्हणण्याच्या लेवलचं त्यांची गुंतवणूक आहे, तर नक्कीच म्हणता येईल. एनिवे, कमिंग बॅक टू आर पॉइंट, तर ते डिव्हिडंडचा पैसा अत्यंत चांगल्या पद्धतीने गुंतवू शकतात. सो त्यांच्यासाठी हे इक्वेशन वेगळं आहे, आपल्याला त्या पैशाचं काही करता येतं का? तर हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे प्रश्न. आणि टू आन्सर युअर क्वेश्चन, इट्स टोटली सब्जेक्टिव्ह,
पर्स्पेक्टिव्ह पण म्हणता येईल.
कुठलाही टीप लावतो शेवटी, सब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह.
राईट राईट. सो
फारच लेम जोक होता, सॉरी.
मी तरी काय करतो, या थँक्यू, मला बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या प्रश्नांची उत्तरं डिव्हिडंड वरती मिळाली आहे.
तुला डिव्हिडंड मिळाला,
लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा आहे. सो त्याचा मला तरी काही फायदा नाही, पण तुमची गुंतवणूक जास्तीत जास्त वाढत राहावी, पोर्टफोलिओ वाढत राहावा, म्हणजे तुम्हाला डिव्हिडंडचा फायदा होईल, ही या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि
मी अशी प्रार्थना करतो की तुमचा पोर्टफोलिओ वाढत राहावा आणि तुम्ही डिव्हिडंड स्टॉक्सच्या मागे न लागता ग्रोथ स्टॉक्समध्ये तो गुंतवणूक करावी. सो मी तुला मगाशी जोक म्हटला आहे की तुला ह्या पॉडकास्टचा डिव्हिडंड मिळाला, डिव्हिडंड प्रॉफिट आहे ना, तर तू अत्यंत छानपणे इग्नोर केलेला आहेस. तर आय होप आमचे लिस्नर्स ह्या पॉडकास्टला असे इग्नोर करणार नाही. आणि आपल्या यूट्यूब पेजला नक्की फॉलो करा, मी अत्यंत विचित्र जंप करतोय. येस, सो डू फॉलो अस, लाईक करा, कॉमेंट करा आणि द युजुअल स्टफ,
सबस्क्राईब पण करा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला
डीएम करू शकता,
डीएम करा, ऑफलाईन विचारा, प्रत्यक्षात येऊन भेटून विचारा.
थँक्यू.